हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. परांजपे स्कीम मधून बोलतोय. परांजपे स्कीम तर मॅम, प्रॉपर्टी किंवा फ्लॅटसाठी वगैरे काय रिक्वायरमेंट आहे का तुमची पुण्यामध्ये वगैरे? पुण्यामध्ये मॅम प्रॉपर्टीसाठी काय रिक्वायरमेंट आहे का तुमची? पुणे नाही, पुण्यामध्ये. हो मॅम, बानेरला आमचा प्रोजेक्ट चालू आहे क्रिस्टल टॉवर्स मधून. त्याच्यामध्ये 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत मॅम आता. मग मॅम जवळपास वाकडला आहे, हिंजवडी आहे, तर तिथे 2 BHK 1 BHK फ्लॅट पण अवेलेबल आहेत. वाकडला मॅम 2 BHK फ्लॅट जो आहे तो 92-95 लाख पर्यंत जातो. हिंजवडीला मॅम 2 BHK 3 रेंज मध्ये येतात. ट्रायडंट टॉवर म्हणून आमचा डिमार जवळ प्रोजेक्ट आहे हिंजवडीचा, तिथे मॅम 69 लाख पासून स्टार्ट आहे. 660 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे त्याचा. देन ब्लू रिज म्हणून आमचे टाउनशिप आहे हिंजवडीमध्ये, तिथे एक टॉवर आहे मॅम ज्याच्यामध्ये 742 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे 2 BHKचा. त्याची प्राइसिंग आहे मॅम 64.99 लाख पासून चालू. आणि 918 स्क्वेअर फूटचा एक आहे 918, त्याची प्राइसिंग आहे 85 लाख पासून चालू. असे हिंजवडीमध्ये आहे आणि वाकडमध्ये आहे. आणि जवळपास अजून ताथवडे राहटणी अशा जागी पण प्रोजेक्ट चालू आहे. नाही बानेर आपल्या हिंजवडीमध्ये आहेत. हायवेचे त्या बाजूला आहेत. ठीक आहे मॅम, मी तुम्हाला नंतर कॉल बॅक करतो एक वीक नंतर. ओके ओके, थँक्यू मॅम.